नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या विषयावरच्या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. तसंच 2018-19 ते 2023-24 पर्यंतच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींनी केलं. तत्पूर्वी आज सकाळी पुण्यात सिम्बायसिस विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभालाही त्या उपस्थित होत्या. सर्व शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करायला हवं असं आवाहन राष्ट्रपतींनी या समारंभात केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन देशांच्या दौऱ्यावर असून आज दुपारी ते ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बागवान इथं पोहोचले. भारत ब्रुनेई दरम्यानच्या राजनैतिक संबंधांना 40 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे प्रधानमंत्री पहिल्यांदाच या देशाला भेट देत आहेत. प्रधानमंत्री उद्या ब्रुनेई इथून सिंगापूरच्या भेटीसाठी रवाना होतील. ई गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक असून तो सरकारला अधिक जबाबदार, सर्वसमावेशक आणि नागरिक केंद्रीत बनण्यासाठी सहाय्यक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित ई गव्हर्नन्स या विषयावरच्या 27व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. विकसित भारत, सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण ही या परिषदेची संकल्पना आहे. जागतिक बँकेनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 7% वाढवला आहे. याआधी जागतिक बँकेनं 6.6% वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही भारताच्या जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा सुधारित अंदाज दिला आहे. त्यानुसार ही वाढ 7% राहील. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सुविधा मिळाव्यात, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता तसंच इतर सुविधाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच असाव्यात ही त्यांची प्रमुख मागणी आहे. एसटी कामगारांच्या सर्व संघटना यात सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. मात्र यामुळे प्रवाशांचे हाल होत असून ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल असं कोणतंही कृत्य कर्मचाऱ्यांनी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.